ओव्हरऑल वातावरण सेटवरचं अतिशय असं टेन्स्ड होत होतं, कारण सगळेच तो सीन चांगला करण्याच्या तसं मागे लागले होते. तर एकदम त्या सेटवर एक गुलाबाचं असं छान वास होता आणि त्या गुलाबाची काही फुलं होती. सो अतुल दादा मी एकदमच ना की असं फार नकळत असते गुलाब तिथनं उतरलं आणि म्हणलं अश्विनी फार टेन्शन घेऊ नको हे घे गुलाब असं करून त्यांनी इतकं ते छान वातावरण त्याला लाईट केलं, सगळे हसले त्याच्यावर. आणि मुळात त्या सीनमध्ये त्या दोघांमध्येच वाद आहे अतुल आणि अश्विनीमध्ये जाते. एकदम त्यामुळेच ना एकदम छान शांत झाली आणि खूप वातावरण बदललं, फोकस एकदम परत सगळ्यांना परत करता आला. सो त्या अतुल सरांचा खूप मोठा हातभार यायचा की एवढा सीझन ऍक्टर असल्यामुळे त्यांना चांगलं कळत असतं की यु नो सेटवर काय पद्धतीने कसं सगळं हँडल करता हवं, किंवा इव्हन मनोबळ लोकांचं वाढवण्यासाठी किंवा छान एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवत राहण्यासाठी काय करावं. सो अशा छोट्या मोठ्या गमतीशीर गोष्टी घडत होत्या. सो तो फोटो त्याच्या रेफरन्सने आहे की आपण सतत शो मध्ये भांडतो तर आपण म्हणजे ऑफ कॅमेरा नको भांडायला आणि आपण एक छान मस्त राहूया असं करून ते अतुल सरांनीच इनिशिएट केलं आणि आम्ही पटकन कॅमेरे काढले सगळ्यांनी आणि ते फोटो काढले त्यांचे.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर लाइट्स कॅमेरा ऍक्शन शूटिंग के साथ लाइट्स कॅमेरा ऍक्शन. मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय बेस्ट ऑफ लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
ज्या डिरेक्टरचा म्हणजे मला असं वाटतं की हातखंडक आहे कलाकारात, कारण की यु नो त्याने आता ह्या लॉकडाऊन मध्ये देखील इतकी भन्नाट वेबसिरीज आणली की आपल्याला घरी बसल्या बसल्या पण त्याने एंटरटेन केलंय. आय एम टॉकिंग अबाउट आदित्य सरपोतदार आणि त्याची वेबसिरीज द रायकर केस. हेलो आदित्य.
हाय 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 श्रुती हाय.
काय म्हणतोस, कसा आहेस?
एकदम मस्त. घरी आहे, क्वारंटीन मध्ये आहे सगळ्यांसारखाच. वेळ जरा चांगला एक वेगळ्या पद्धतीने घालवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता रायकर केस लॉन्च झाली असं ती प्रमोट ही करतोय.
येस, पण मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेक लोक जे बिंज वॉचिंग करतायत ते एका दिवसात ही पूर्ण जी वेबसिरीज आहे ती संपवतायत आणि तुला त्यामुळे भरमसाठ फीडबॅक्स येत आहेत. कालच मी माझ्या एका फ्रेंडशी बोलले आणि इव्हन ही सॅड की मी एका दिवसात संपवली म्हणून, म्हणजे राहावलं जात नाही बघितल्याशिवाय पुढचा एपिसोड. हे शूट कधी झालं दरम्यान? ह्या
मी तुला सांगू का, आता इनफॅक्ट हा खूप इंटरेस्टिंग सगळं एकत्र आलं कारण हे शूट मागच्या वर्षी एप्रिल मध्ये झाले. सो मी लास्ट इयर मे एप्रिल मे जून असा या वेबसिरीजचं शूट लावलं होतं आणि ही वूट वर केली होती आम्ही आणि वूट रिलॉन्च होत होता. आधी प्लॅन होता की ही नोव्हेंबर मध्ये लॉन्च होणार होती पण त्या वूटचं अख्खा रिलॉन्च मध्ये त्यांच्या रिस्ट्रक्चरिंग मध्ये टेकओव्हर मध्ये या सगळ्या कारणांमध्ये त्यांनी पुश केलं आणि इनफॅक्ट एक लकीली ते आता लॉकडाऊन मध्ये आलंय कारण सगळे आता घरी आहेत, सगळ्यांना नवीन काही ना काहीतरी वेगवेगळं बघायचं आहे आणि त्यामुळे ते टायमिंग खूप जुळून आलंय असं मला वाटतं. ऍक्च्युली या सेम डे मध्ये म्हणजे आज आपण बघितलं तर या एप्रिलच्या काळामध्ये आम्ही गोव्यामध्ये शूट करत होतो हा शो आणि हा एक वर्षापूर्वी शूट झालेला आहे. सो आता तुमच्या समोर येत
मला सांग की तसा पण असं म्हणतात की डिरेक्टर्सना रायटर्सना यु नो असा एकांत हवा असतो, जरा वेळ हवा असतो शांतपणे टू राईट अ स्क्रिप्ट ऑर टू थिंक अबाउट द फिल्म ऑर वेब सिरीज. तर मग काय सध्या हेच पकवणं चाललंय की घरातही काही पकवणं
चाललंय? हा चाललंय एका पद्धतीने ना हा लॉकडाऊन माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह झालाय कारण मी मागचा अख्खा वर्ष किंवा खरं गेली 2-3 वर्ष सतत वर्षभर शूट साठी बाहेर ट्रॅव्हल करत होतो आणि ते मागचं 18 वर्ष ते गोव्या असो किंवा मी कोकणात एक फिल्म शूट केली आहे मराठी जी मी लास्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये ती पावसाळ्यात शूट केली तिथे, तर त्याचंही पोस्ट प्रोडक्शन चाललंय. सो मी लिटरली 12 महिन्यापैकी जवळपास 7-8 महिने शूट करत होतो बाहेर. सो मला हा एक जो 1-1.5 महिना मिळतोय तो कुठेतरी एक रिलॅक्स करण्यासाठी एका घरी एक निवांत थोडासा एक विचार करण्यासाठी नवीन गोष्टींवर काम करण्यासाठी खूप उत्तम मिळालंय आणि ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणून मिळाला की याची पॉझिटिव्ह बाजू ती आहे की एवढं सगळं बंद असल्यामुळे कम्प्लीट असा एन्फोर्स्ड लॉकडाऊन मी माझ्या स्वतःवर जो आणलाय आणि जो झालाय तो त्याचा मला खरं फायदाच होतोय. सो मी तू म्हणल्याप्रमाणे कुकिंग ही सुरू केलंय, जरा घरी वेगवेगळे डिशेस बनवून एक्सपेरिमेंट करतोय आणि तसंच लिखाणही चालू आहे आणि यावर्षी जे सुरू होणारे प्रोजेक्ट आहेत त्यांच्यावर प्री प्रोडक्शनचं काम चालू आहे. सो खरं खूप युटिलाइज चांगला होतोय हा काळ. कधी नव्हे ते असं मी एक जवळपास 6-7 वर्षानंतर एक अख्खा महिना घरी काढलेला आहे. सो खूप इंटरेस्टिंग एक वेगळा एक एक्सपिरियन्स आहे हा सगळा.
घरी राहून घरच्यांना देखील थोडा वेळ देऊ शकतो. आय एम शुअर तुम्ही लोक सतत शूटिंगसाठी बाहेर असता, फिरतीवर असतात तर त्यांनाही वेळ देऊ शकत नसाल, बरेचसे फंक्शन्स मिस होत असतील. तर आता काय म्हणजे घरात कोण कोण आहे सध्या आणि व्हॉट आर यू डुईंग?
सो मी, माझी बायको आणि माझी दोन मुलं आणि आता आम्हीच आहोत घरात. आम्हाला तसं म्हटलं तर मी लास्ट 17 वर्ष जसा वेळ मिळायचा तसा आठवड्यातनं एक विकेंड धरून किंवा महिन्यातनं एक विकेंड धरून मी यायचो, पण ते 2 दिवसासाठी येऊन परत सोमवारी मुंबईला जाऊन काम सुरू करणं हे सगळं असायचं. पुण्यामध्ये कसं एक सलग मोठा काळ राहणं, घरी राहणं हे कधी झालं नव्हतं. सो आता मुलांनाही सुट्ट्या आहेत, शाळा नाही, सगळं बंद, सगळे घरात आहेत. आम्ही सगळे घरात एक छान छोटे मोठे असे बोर्ड गेम्स असतील जे आधी लहानपणी माझ्या आम्ही खेळायचो, मुलांना फार सवय नव्हती. सो कुठल्या मनोपोली म्हणा किंवा पिक्शनरी म्हणा किंवा पिक्चर का नावाचा गेम आहे, सो असे लहान मुलांसाठी काही इंटरेस्टिंग वेगवेगळे गेम्स खेळतो रोज संध्याकाळी डिनर नंतर. किंवा मी माझ्या पद्धतीने ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर पैकी एक कुठली तरी मील बनवतो घरी. सो हो, आणि मी त्यात ना मी युट्यूब वरनं वेगवेगळ्या रेसिपी शोधून, आणि हे मिनिमम एसेन्शियल्स मध्ये म्हणजे फार काही लक्झरी पदार्थ बनवत असण्यात ते पॉईंट नाही, कारण सगळंच मिळत पण नाही आणि उगाच ते रेस्टी होतं. पण मिनिमम गोष्टींमध्ये काही छान बनवता येऊ शकतं का, आपल्या घरात काय वस्तू आहेत त्याच्यातनं काही चांगलं ट्राय करता येऊ शकतं का, असं काही काही वेबवर इंटरेस्टिंग काही काही रेसिपीज शोधतो आणि त्या ट्राय करतोय. सो साधं सर्वसाधारण जेवण मला नाहीये, म्हणजे तुम्ही भाजीपोळी भात वरण असं म्हणलं तर मला फार काही जमत नाही, पण काही तू छान असं काहीतरी इटालियन किंवा मेडिटेरियन किंवा असं काहीतरी वेगळं कुझिन म्हणलीस तर मी ते ट्राय करतो. सो हे या नंतर म्हणजे लॉकडाऊन नंतर कितपत मला जमणार आहे किंवा माझ्याकडनं होणार आहे हे अवघड आहे, पण आता लॉकडाऊन मध्ये तरी एक इंटरेस्टिंग काही गोष्टी करायला मिळतात आणि त्यामुळे किचन मध्ये कुठे काय ठेवलं जातं, कुठे काय असतं, कुठे काय आहे हे सगळं एकदम असं कळायला लागलंय मला. लिटरली मी आज एसेन्शियल्स घ्यायला बाहेर पडणार होतो तेव्हा मी असे लिस्ट मध्ये गरम मसाल्याचं पॅकेट आपलं संपलं जाणार तसं मीच लिहिलं. मला इतकं इंटरेस्टिंग वाटलं म्हणणं कधी माहित पण नव्हतं आपल्याला की आपल्याकडे असं काहीतरी घरात होतं आणि आता ते कळायला लागलं की अशा वस्तूही घरात असतात.
सो ट्रू यार.
एक मला कुकिंग बद्दल म्हणजे मला असं पर्सनली सांगायचं वाटतं की म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण सिनेमा आणि रेस्टॉरंट हाच आमचा मेन बिझनेस नेहमी असल्यामुळे, तीन चार पिढ्यांमध्ये असल्यामुळे ना मला ते आधी लहानपणापासूनच ते फार किचन आणि बॅक किचन मॅनेजमेंट आणि या सगळ्यात खूप इंटरेस्ट होता. इनफॅक्ट मी कॉलेजमध्ये पण असताना किमया नावाचं पुण्यात कर्वे रोडला रेस्टॉरंट आहे, तिथे मी ऍज अ मॅनेजर असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी केली 3-4 महिने. सो ना या गोष्टी हो कॉलेजमधल्या किड्यांपैकी हा एक होता की काहीतरी पॉकेट मनीसाठी करून बघूया असं काही की हे अटेम्प्ट केलेले आहेत. सो मला ना खूप इंटरेस्ट आहे की किचनमध्ये काय काही इंटरेस्टिंग पदार्थ बनवायचे कसे, आणि हे तेव्हापासून होतं पण तो वेळ मिळायचा नाही. सो मला वाटतं खूप लोकांना जे त्यांच्या जुन्या हॉबीज होत्या त्या परत कुठेतरी एक नव्याने करायला मिळतायत आता आणि ते सगळ्यांनी कराव्यात.
नक्कीच नक्कीच, तू अगदी बरोबर म्हणतोय. जितका आपण वेळ आपल्या हॉबीजना देऊ शकतो तितकं ते चांगलं राहणार आहे आपल्यासाठी, सो दॅट मेंटल बॅलन्स पण आपल्याला सांभाळता येईल. असं वाटतं मला की तो काळ जो आपण समर वेकेशन मध्ये लहानपणी जगलो होतो तो परत येऊन आपल्या पुढे थांबलाय.
मला आठवतंय गं मी होतं परवाच मी ऍक्च्युली माझ्या मुलांना सांगत होतो की शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हा सुरू व्हायच्या किंवा तेव्हा मेचा जो काळ असायचा की जेव्हा दुपारी प्रचंड अशी गरमी असायची किंवा सकाळपासून की संध्याकाळपर्यंत ना इतकं ती टेम्परेचर असं वाढलं असायचं की सगळे घरातच बसायचे. मला हे आठवतंय की फार अशी भटकायची गरज नसायची तेव्हा पुणे खूप शांत होतं. म्हणजे मी शाळेत असताना मी 90s बद्दल बोलतोय की पुणे खूपच शांत होतं. पुण्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये असे खूप मुलं बाहेर पडायची नाही, संध्याकाळी आम्ही क्रिकेट खेळायला ग्राउंडवर जायचो, पण दिवसभर घरात बसून काही ना काहीतरी मध्ये रामायण बघणं असो महाभारत सिरियल बघणं असं परत सुरू झालंय. आणि जे अशा पद्धतीने घरात बसून घरात खेळ भावंडांबरोबर किंवा सोसायटीमधली मुलं एकत्र कोणाच्या तरी अपार्टमेंटमध्ये जमायचे सगळं ते एक वेगळं वातावरण होतं ते आता खूप बदललं. आता मी बघतोय की लोक खूप मॉलमध्ये जाणं, सिनेमा बघायला जाणं, बाहेर कुठेतरी असं जाणं खूप चालू होतं सुट्ट्यांमध्ये, पण आता सगळे घरात बसून ना ते कुठेतरी मला वाटतं परत ना एक शांत पुणे एखादी गाडी जातीये पास होतीये पक्ष्यांचे आवाज येत आहेत हा जो अनुभव मला बालपणाचा आठवतोय ना तो परत कुठेतरी अनुभवला मी.
डेफिनेटली, आणि त्यानिमित्ताने मला असं वाटतं की नीड आणि वॉन्ट मधला फरक आपल्याला कळतोय. द रायकर केस बद्दल जर बोलायचं झालं तर मी देखील ती वेब सिरीज बघितली आणि मला प्रचंड आवडली. तर आता नाव घे वेटिंग फॉर सीझन 2.
सीझन 2 बद्दल बघती तू म्हणतेस म्हणून आम्ही इनफॅक्ट ना खूप मेबी खूप लोकांना हे आता सोशल मीडियावर सांगतो किंवा मला जे मेसेज येत आहेत किंवा पर्सनलवर पण जे लोक कळवतात की अरे आम्ही बघितला पण यु नो लास्ट एपिसोड मध्ये असं का, म्हणजे हे जे खूप लोकांना प्रश्न पडले एक कॉमन खूप गोष्टी मला या वाटतात की लोकांना प्रश्न पडला की असा का शेवटचा एपिसोड संपला. आणि याचं मेन कारण हेच होतं की तो 2 सीझनचाच शो होता, 2 सीझन मिनिमम 2 सीझन करूया या प्लॅननीच तो शो प्लॅन केला होता. म्हणून पहिला सीझन त्याची कथा इथपर्यंत लिहूया, सेकंड सीझनची कथा इथून पुढे लिहूया, या थॉटनीच ते डेव्हलप केलं गेलंय. सो सेकंड सीझनची एक स्टोरीही तेव्हा आमच्याकडे राहील जी आता आहे. आणि त्याच्यावर पुढे काम चालू केलं होतं. आम्ही फक्त थांबलो होतो यासाठी की हा पहिला चित्र लॉन्च करूया, बघूया काय वर्क होतंय काय वर्क होत नाहीये, कुठलं कॅरेक्टर लोकांना इंटरेस्टिंग वाटतंय कुठलं वाटत नाही असं करत मध्ये सेकंड सीझनमध्ये आपण अजून बिल्ड करू शकतो. सो हा प्लॅन पुन्हा चालू होता की आपण जर हे लॉकडाऊन नसतं तर ह्याच्यावर आम्ही इव्हनही म्हणजे बऱ्यापैकी पुढेपर्यंत काम करत ते शूट पण करणार. सो इंटरनली आता आमची टीम परत रिकनेक्ट करून त्याला काय पद्धतीने पुढे नेता येऊ शकतं हे हा विचार करते.
फोटो बघितला ज्यात अतुल दादा अश्विनी ताईला फुल देतोय,
रोज रोज देतोय. आणि ऍक्च्युली तो सीन जो होता तो सीन मध्ये तू बघितला असेल त्या फोटो तर मागे नील भूपलम जो इन्स्पेक्टर आहे त्यांनी फोटो काढला आहे. सो हा जो सीन होता हा एपिसोड आमचा शेवटचा एपिसोड मधला एक सीन आहे आणि अतिशय हा ड्रामॅटिक सीन होता, अवघड सीन होता, त्याच्यामध्ये खूप टेन्शन आहे सगळ्यांमध्ये असं त्या सीनमध्ये एक त्याचा टोन होता. सो ती ना काम करताना ती खूप अशी फोकस्ड असल्यामुळे ती खूप ड्रेन आउट होत होती, ती खूप सिरियस होत होती. ओव्हरऑल वातावरण सेटवरचं अतिशय असं खूप टेन्स्ड होत होतं कारण सगळेच तो सीन चांगला करण्याचे हेतू तसे मागे लागले होते. एकदम त्या सेटवर एक गुलाबाचं असे छान वास होता आणि त्या गुलाबाची काही फुलं होती. सो अतुल दादानी एकदमच ना की असं फार नकळत असते गुलाब तिथनं उचललं आणि म्हणलं अश्विनी फार टेन्शन घेऊ नको हे गुलाब असं करून त्यांनी इतकं ते छान एक वातावरण त्याला लाईट केलं, सगळे हसले त्याच्यावर. आणि मुळात त्या सीनमध्ये त्या दोघांमध्येच वाद आहे अतुल आणि अश्विनीमध्ये जाती एकदम त्यामुळेच ना एकदम छान शांत झाली आणि खूप वातावरण बदललं, फोकस एकदम परत सगळ्यांना परत करता आला. सो त्या अतुल सरांचा खूप मोठा हातभार यायचा की एवढा सीझन ऍक्टर असल्यामुळे त्यांना चांगलं कळत असतं की ना सेटवर काय पद्धतीने कसं सगळं हँडल करत राहावं किंवा इव्हन मनोबळ लोकांचं वाढवण्यासाठी किंवा छान एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवत राहण्यासाठी काय करावं. सो अशा छोट्या मोठ्या गमतीशीर गोष्टी घडत होत्या. सो तो फोटो त्याच्या रेफरन्सनी आहे की आपण सतत शो मध्ये भांडतो तर आपण म्हणजे ऑफ कॅमेरा नको भांडायला आणि आपण एक छान मत करूया असं करून ते अतुल सरांनीच इनिशिएट केलं आणि आम्ही पटकन कॅमेरे काढले सगळ्यांनी आणि ते फोटो काढले त्यांचे पोज मध्ये की सर पोज होल्ड करा आणि आम्हाला एक फोटो काढू द्या की तुम्ही प्रपोज कराल तर तिला केला कसं कराल कॅरेक्टरला.
अजून एक फोटो मला दिसला ज्यामध्ये तुझा पाय फ्रॅक्चर दिसतोय तर काय भांडण म्हणजे काय झालं
का? अरे बापरे हा मोठा भयंकर प्रकार घडला लास्ट इयर की मी जानेवारीमध्ये जानेवारी एंडला जर शोले गर्ल नावाचा एक सिनेमा शूट केला होता झी फाईव्ह साठी आणि त्याच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी माझा पाय फ्रॅक्चर झाला. ऍक्शन सीनचं शूट चाललं होतं, आम्ही साऊथ मुंबईला शूट करत होतो आणि चेस सिक्वेन्स होता आणि मी त्या चेसमध्ये कॅमेराच्या मागे तेवढ्याच तो चापळत होतो आणि तो शॉट बघण्यासाठी मी तिथे जो एक नकळत पद्धतीने जो ट्रिप झालो तिथे खड्डा होता आणि त्यात माझा पाय ट्विस्ट झाला आणि त्याच्यात माझे तीन ठिकाणी माझं लिगमेंट टेअर झालं पायाला. सो माझा पाय फ्रॅक्चर मध्ये होता आणि मग मी त्या फिल्मचं शूट 10 दिवस त्यानंतरचं व्हीलचेअरवर केलं आणि ते शूट संपल्या आठवड्याभरात ते शूट सुरू होणार होतं. तर इतकं बॅक टू बॅक होतं की माझं हे अख्खा व्हायचं 3 महिन्याचं शूट माझं परत प्लॅस्टरमध्ये गेलं. सो माझं ते प्लॅस्टर होतं 4 महिने माझ्या पायावर होतं आणि हे शूट जरा हेक्टिक पण होतं रायकर केसचं कारण गोव्यात शूट होतं, बीचवर होतं, त्या क्लिफवर होतं जिथं तो मुलगा फरतो किंवा अशा फार वेगवेगळ्या लोकेशनवर होतं जिथनं खूप प्रवास करणं किंवा हालचालीचा त्याची अपेक्षा होती माझ्याकडनं आणि मग ते कसं करणार या टेन्शन मध्येच मी आता ते कसं बसं मॅनेज करत केलंय. सो मला रॅम्प बनवून चालाय म्हणजे माझी पिक्चर सुटली मग क्रचेस झाले मग क्रचेस सुटले मग सिंगल क्रच झाली करत करत मी कसं बसा अख्खा ते शूट पूर्ण केलंय.
तो आमच्या लिस्नर्स ना तुझे जे कोणी फॅन्स आहेत त्यांना तू काय सांगशील इन दिस लॉकडाऊन काय करायला हवं आणि तू काय बोलशील याच्याबद्दल?
मी सगळ्यांना सांगतो की काहीतरी जुन्या तुमच्या हॉबीज परत जसं म्हणलं तसं परत ना तुमच्या जुन्या हॉबीज कुठेतरी त्याला परत त्याला एक्सेप्ट करा आणि त्याला परत फॉलो करा ते शोधा की काय होतं त्याची तुम्ही करायचं किंवा मी अनेक लोकांना सांगतो की एखादी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट करा ती तुम्ही शिकण्यासाठी विकत घेतली होती आणि ती पडून होती परत शिका. जर तुमच्याकडे अशा जुन्या काही काही गोष्टी तुम्ही करायच्या किंवा क्राफ्ट असेल आर्ट असेल कुकिंग असेल किंवा जे घरगुती गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना तुम्हाला फार चांगलं जमायचं पण ते वेळ नसल्यामुळे ते फॉलो झालं नाही ते आता परत कुठून तरी नव्याने शोधून करा. सो अशा कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करा आणि मी सगळ्यांना हे सांगतो की आपल्याला आपली गव्हर्नमेंट आपली खूप चांगली काळजी घेते. मला अभिमान आहे की आपल्याकडे आपलं पॉलिटिकल सिस्टम एवढ्या चांगल्या पद्धतीने हाताळत आहे. आपली स्टेट गव्हर्नमेंट उद्धव ठाकरे असतील किंवा आपली सेंट्रल गव्हर्नमेंट आहे मोदी जी आहेत त्यांनी सगळे मिळून ज्या पद्धतीने हे हाताळत आहेत हे फार कमेंडेबल आहे. सो त्यांना त्यांचं काम करू देण्यासाठी आपल्याला त्यांना सपोर्ट करणं एवढंच बेसिक आपल्याकडनं अपेक्षा आहे. सो घरी राहणं ही त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि घरी राहून बाहेर न पडणं घरात राहणं आपल्या फॅमिली बरोबर राहणं आपल्या घरच्या जे वयस्कर लोक आहेत त्यांची काळजी घेणं कारण ते जास्ती बळी पडतात त्या आजाराला. आणि जी स्टेप्स आज मला वाटतं 7 स्टेप्स जे आपल्याकडनं आपल्या प्राईम मिनिस्टरनी मागितल्या आहेत त्या फॉलो करणं आणि आपल्या पद्धतीने आपलं म्हणजे मेंटल आपला बॅलन्स आपलं मेंटल हेल्थ ही खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करत राहणं हे फार गरजेचं आहे.
थँक्यू सो मच आदित्य इतका छान मेसेज दिल्याबद्दल आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्याबद्दल. नेहमीच खूप पॉझिटिव्हिटी मिळत आली तुझ्याकडनं, आजही तीच मिळाली. लेट्स होप फॉर द बेस्ट आणि लेट्स फाईट टुगेदर.
93.5 रेड एफएम बजाते रहो.